मला मावशींचा फोन आला हिंदूहून की तुम्ही काय बोलणार आहात, म्हणजे आधी मी कशा प्रकारे वाचून दिले. तसंही काहीतरी झालं तर भालेराव काकूंनी फार पूर्वी मला विचारलेलं होतं, जवळपास 2 महिन्यापूर्वी. माझ्याही डोळ्यासमोर काही विषय होते ज्ञानेश्वरीतले, गीतेमधले. तसंच एक विचार असा होता की आपण यावेळेला दासबोध सांगावा किंवा दासबोधातला काही भाग घ्यावा, आणि हा फोन जेव्हा आला तेव्हा मी दोन्ही उघडून बसलो होतो आणि त्यांना असं म्हटलं की दासबोधामध्ये सांगितलेलं जे ध्यान आहे तर ते घ्यावं असं मला वाटतं, आणि त्यावेळेला मी तो विषय नक्की केला. त्यामुळं ही जी 5 प्रवचन होणार आहेत, आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सकाळ आणि रविवार संध्याकाळ अशी, तर ती एका सलग विषयावर घ्यावी असं मी त्या क्षणाला ठरवलं. हा विषय असा आहे, तुमच्या माहितीकरता सांगून ठरतो. दासबोधामध्ये सद्गुरूंचं महत्व जे सांगितलेलं आहे ते सद्गुरू काय उपदेश करतात, सद्गुरु वचन काय असतं, महावाक्य उपदेश काय आहे, सद्गुरु साधना कोणती सांगतात, ध्यानाची साधना आणि ध्यानाच्या साधनेच्या अंतर्गत साक्षित्व, संगत्याग आणि ध्यानाचा अनुभव, आत्मनिवेदन भक्ती, असा थोडासा मोठा विषय मी निवडलेला आहे. तसंही सलग दासबोध घेताना हा एकत्रित विषय असा सापडणं कठीण आहे. सापडेल देखील, तरी देखील दासबोधाच्या अनेक समासांमध्ये आलेला हा भाग मी एकत्र केला. खरं म्हणजे एकच आहे, मी माझी डायरी आणि दासबोध घेऊन बसलो आणि घ्यायला सुरुवात केली. मला हव्यात त्या होव्या आणि माझ्या मुलांनी असं सांगितलं की एवढे कष्ट नका घेऊ, आता ते दिवस संपले, मला तुम्ही होव्या काढून द्या. मी तुम्हाला काय म्हणायचं, त्याला पीडीएफ मी सगळं तुम्हाला हवं ते करून देतो. तशा प्रकारे त्यांनी मला हे सगळं करून दिलं. पूर्वी मी दासबोध उघडून तिथं प्रवचन तरी केली असती किंवा माझ्या डायरीमध्ये मला जसं ज्या क्रमाने ओव्या घ्यायच्या होत्या त्या क्रमाने लिहून आणल्या असत्या. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, समर्थ आणि तुकाराम महाराज, अर्थात ज्ञानेश्वरी, नाथ, भागवत, गाथा आणि दासबोध हे मराठी भाषिकांसाठी म्हणून जणू चार वेद आहेत असं स्वामीजी म्हणत असत. मराठी भाषिकांसाठी आणि माझी अशी खात्री आहे, अन्य भाषा जरी मी जाणत नसलो तरी देखील प्रत्येक भाषेमध्ये संत वाङ्मय हे अतिशय संपन्नतेने आलं असणार आणि आहे भारतातल्या. जे वेदांमध्ये आहे किंवा शास्त्रांमध्ये आहे ते आमच्या देशात सर्वत्र जे संत होऊन गेले त्यांनी आपापल्या भाषेमध्ये ते निश्चित लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरीवर बोलण्याचा प्रसंग मला जास्त येतो आणि दासबोधावर बोलण्याचा प्रसंग तुलनेने कमी येतो. तरी देखील माझी बोलण्याची सुरुवात किंवा निरूपणाची सुरुवात ही दासबोधापासून झाली. दासबोधाचा अभ्यास हा सुरुवातीला आम्ही युवा केंद्रामध्ये करत असू आणि या केंद्रातून पुढे स्वामी माधवनाथ बौद्धसारक मंडळ झालं. त्या केंद्रामध्ये कित्येक वर्ष, म्हणजे मला असं वाटतं 1978 साली आम्ही माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हे नाव नंतर झालं युवा केंद्र स्थापन केलं आणि 1990 साली आम्ही ही दासबोधाच्या निरूपणाच्या ऐवजी स्वामीजींच्या सांगण्यावरून हरिपाठ घेतला आणि स्वामीजींना जेव्हा पॅरलिसिसचा अटॅक आला तेव्हा मी केंद्रामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला लागलो स्वामीजींच्या जागी. त्यामुळे दासबोध हा आणि अजूनही आपल्या केंद्रामध्ये दासबोध चालतो आणि एका विशिष्ट क्रमाने, नियमित क्रमाने नव्हे पण मी दासबोधावर बोलत असतो. समर्थांचं एक आकर्षक असं जीवन की ज्या जीवनामध्ये वयाच्या 18 वर्षी चिंता करीतो विश्वासी असे उद्गार समर्थांनी काढले आणि वयाच्या 12 वर्षी लग्न समारंभामध्ये स्वतःच्या उभा असताना तिथून शंकर श्रीकृष्ण देवांच्या भाषेप्रमाणे समर्थ लग्न समारंभातून फडकले म्हणजे निघून गेले. सावधान या शब्दाने ते सावध झाले आणि लग्न समारंभातून गेले असं इतिहास सांगतो. समर्थांच्या सद्गुरूंविषयी, त्यांचे सद्गुरू कोण होते याच्याविषयी, व्यक्तीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. जसे तुकाराम महाराजांच्या सद्गुरूंविषयी व्यक्ती म्हणून फारशी माहिती उपलब्ध नाही, त्यांना तर स्वप्न दृष्टांत झाला आणि स्वप्न अनुग्रह झाला तुकाराम महाराजांना. पण समर्थांचे गुरु हे त्यांचे वडील बंधू आहेत अशी सर्वांची श्रद्धा आहे आणि ती मीही ठेवतो. घरातून निघून जाण्याच्या आधी त्यांना श्रेष्ठी म्हणत असत अशा समर्थांच्या वडील बंधूंनी समर्थांना अनुग्रह दिला असे इतिहास सांगतो. वयाच्या 12 वर्षी समर्थ लग्न समारंभातून निघून गेले पळाले आणि टाकळीला जाऊन त्यांनी 12 वर्षपर्यंत पुरश्चरण केलं, गायत्री पुरश्चरण केलं. सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत पाण्यामध्ये, कमरेभर पाण्यामध्ये उभं राहून समर्थांनी गायत्री मंत्राचं पुरश्चरण केलं. असं म्हणतात की तेव्हा त्यांचे जे पाय होते ते काही प्रमाणात माशांनी खाल्ले, खूप नाजूक अशी त्वचा त्यांची झाली आणि दुपारच्या वेळेला ते काही ग्रंथांचा अभ्यास करत असत. काय ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला हे ग्रंथाच्या सुरुवातीला समर्थांनी सांगितलेलं आहे. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रसिद्धी शास्त्रे सहित असा हा मी ग्रंथ सांगितला असं समर्थ म्हणतात. समर्थांनी ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांना काही श्रवण देखील निश्चित घडलं असावं असं अशी माझी कल्पना आहे. 12 वर्षपर्यंत समर्थांनी टाकलेला ही उपासना केल्यानंतर समर्थ तिथून निघून गेले आणि पुढची 12 वर्ष त्यांनी देशामध्ये भ्रमण केलं. देशस्थिती पाहिली, मनुष्य स्वभाव पाहिला, अनेक प्रकारच्या प्रकृती पाहिल्या, धर्माची परिस्थिती पाहिली, परमार्थाची परिस्थिती पाहिली, परकी आक्रमण पाहिली, लोकांची दयनीय अवस्था समर्थांनी पाहिली, अनेक साधू संतांच्या भेटी समर्थांच्या झाल्या आणि 12 वर्ष अशा प्रकारचं भ्रमण करून समर्थ साफळ खोऱ्यामध्ये आले आणि साफळला त्यांनी पहिला मुक्काम केला. काही वर्ष ते साफळमध्ये राहिले. तेव्हा समर्थांचे असे उद्गार होते की माझ्याकडे जी कोणी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे, पण कोणी येईल त्याला अशा प्रकारे. अशा समर्थांनी हा जो दासबोध ग्रंथ लिहिला तो ग्रंथ मुख्यतः आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःचित्र असं समर्थांनी स्वतःच म्हटलेलं आहे. आत्माराम आणि दासबोध याच्यामध्ये माझं स्वतःच स्वरूप पहा. मी आत्माराम आणि दासबोधाप्रमाणेच आहे. समर्थांचं चरित्र देखील दासबोधाप्रमाणेच आहे. दासबोधात सांगितलेली महंत लक्षणं, दासबोधामध्ये सांगितलेली उत्तम पुरुष लक्षणं समर्थांना जशी त्या तशी लागू होती. नवविधा भक्ती सांगितल्यानंतर आणि 3र्या दशकाच्या शेवटी खरं म्हणजे वैराग्य निरूपण केल्यानंतर समर्थांनी नवविधा भक्ती 4र्या दशकामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णव स्मरणम पादसेवनम आत्मनिवेदनापर्यंत नवविधा भक्ती सांगितल्यानंतर खऱ्या अर्थाने समर्थांचा परमार्थ सांगायला दासबोधामध्ये प्रारंभ झाला. मी एक प्रकारे ज्याला क्रॉस सेक्शन म्हणता येईल, आडवा छेद म्हणता येईल, त्याप्रकारे हे घेणार आहे. कोणताही एक दशक किंवा एक समाज असा घेतला जाणार नाही. मुख्यतः मनुष्य जीवन हे ज्ञानावर अवलंबून आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आंधळ्या गरुडाचे पाख आहाती तरी ते कवण उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने न दिवा. गरुड आहे, आंधळा आहे, त्याचे पंख आहेत ते कोणाला उपयोगाला येतील. तशी सत्कर्म जरी झाली तरी देखील ज्ञानाचं पाठबळ नसेल तर सत्कर्माला देखील फारसा अर्थ राहणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशा प्रकारे समर्थांनी देखील एक समांतर ओळी लिहिली, ज्ञाने विण कर्म बिघडे हे तो कदापि न घडे, सद्गुरु विण ज्ञान जोडे हेही अघटित. ज्ञान नाही आणि कर्म उत्तम घडतं असं होऊ शकत नाही. कर्म देखील नीट होण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे असं समर्थ म्हणतात. हे ज्ञान अर्थात आत्मज्ञान, जेव्हा समर्थ ज्ञान हा शब्द समर्थांच्या परिभाषेमध्ये समजून घ्यायचा असेल तर समर्थ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असं ज्ञानाबद्दल म्हणतात. ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं समर्थ म्हणतात. आपण आपल्याला पाहणं, आपण याचा अर्थ देह मन बुद्धीचा जो मी आहे असं मी समजतो, त्यांनी त्याच्या सहाय्याने आपलं खरं स्वरूप काय आहे हे आत वळून पाहणं, देह मन बुद्धीचा जो मी आहे तर तो मी अशी माझी खरी भावना असते. पण देह मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी देह मन बुद्धीच्याही अधिष्ठानभूत असं अजून एक तत्व आहे, ते अस्तित्व मात्र आहे, ते शुद्ध जाणीव स्वरूप असं आहे आणि त्याला जाणण्यासाठी म्हणून कोणताही उपाय आपल्यापाशी नाही. आपल्यापाशी जे देह मन बुद्धी आहे ते देह मन बुद्धी जगताविषयी जाणू शकते, म्हणून खरं म्हणजे ज्ञान प्राप्ती करता, म्हणजे परमार्थात सांगितलेल्या ज्ञान प्राप्ती करता आपल्यासाठी साधनच नाही. कारण जर देहानी पाहिजे झालं तर देहानी तो समजत नाही, तो दिसत नाही. यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसा सह, वाणी त्या ठिकाणाहून मागत देते. मनालाही तो प्राप्तव्य नाही असा परमात्मा देह पाहू शकत नाही. अस्थिते देही मांसाचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे अंधळा केवळ मूर्ख असं समर्थ म्हणतात. त्यामुळे देहाला आत्मा जाणता येत नाही, मनाला आत्मा अप्राप्त आहे, बुद्धीला देखील तर्काला देखील आत्मा प्राप्त नाही. नैषा तर्केण मती राप नया असं उपनिषद म्हणतात. तर्काने देखील तर्कबुद्धीने देखील तो प्राप्त होणारा नाही. पण आपल्याकडे साधनं तीच आहेत, याच्यापेक्षा चौथं साधन ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याकडे नाही. म्हणून होता होईल तेवढी देह मन बुद्धीचीच मदत घेणं आणि देह मन बुद्धीने जे प्राप्तव्य नाही तर ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं अशी खटाटोप आपल्या सगळ्यांनाच करावी लागते. ही खटपट खरं म्हणजे ज्ञान प्राप्ती करता म्हणून अप्रस्तुत आहे, तरी देखील साधकाला साधना करताना देहाचाच उपयोग करावा लागतो, त्याला देहाला ध्यानाला बसवावं लागतं, मनाचं नियोजन करावं लागतं, तर्कबुद्धी थांबवावी लागते. जेव्हा देह मन आणि बुद्धी या तीन गोष्टी निरस्त होती जागृत अवस्थेत असताना, तेव्हा देह मन बुद्धीच्या अंगानी पण आत्मा आपला आपण प्रगट होतो. शास्त्राचे शब्द असे आहेत की स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, असे शब्द आहेत. तो आपला आपण आविर्भूत होतो, आपला आपण प्रगट होतो आणि भक्ताला अनुभव देतो. ज्ञानाशिवाय कर्म जसं निष्प्रभ तसं सद्गुरूंशिवाय ज्ञान जोडणं अशक्य असं समर्थ म्हणतात. समर्थ असं म्हणतात की म्हणून सद्गुरु करावा. मी या ज्या ओव्या वाचकऱ्यांना कोणता क्रम नाहीये बरं का, कारण एक ओवी आहे 10-9-24 आणि आता मी जी ओवी वाचतोय तर ती आहे 10व्या दशकातली 25वी ओवी, पण त्याच्या पुढे मी जी ओवी वाचते ती 5व्या दशकातली 1व्या क्रमांकातली 21वी ओवी. तर तुम्ही हे समजून घ्या की एक विषय सांगत असताना समर्थांनी सद्गुरूंची आवश्यकता म्हणून ज्या ज्या ठिकाणी जय जे सांगितलं ते सुसंगत मी एकत्र केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की म्हणावं मी सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्व विचार विवरावा अंतर्यामी. ज्ञानाचं एवढं जर महत्व असेल तर ज्ञान ज्यांच्यामुळं होतं, ज्यांच्यामुळं ज्ञान आपल्या ठिकाणी सुप्रतिष्ठित होतं, ज्ञानाची आणि आपली ज्यांच्यामुळं ओळख घडते त्या सद्गुरूंना शरण जावं, सद्गुरू करावे जीवनामध्ये. सत् गुरु हा जो शब्द आहे, सत् याचा अर्थ अविनाशी असा आहे, सत् याचा अर्थ कायम अवस्थित असा आहे. जे असत नाही ते सत. सत याचा अर्थ जे अदृश्य आहे, अव्यक्त आहे, तर ते सत आहे असं शास्त्र सांगतं. यत दृष्टं तन्नष्टं, जे जे आम्ही पाहतो ते सगळं नाश पावणार आहे. म्हणून जे अदृश्य आहे, अव्यक्त आहे, ते सत आहे, ते अविनाशी आहे, ते अधिष्ठानभूत आहे. त्यामुळे सत आणि गुरु हा जर शब्द एकत्र जोडला तर जे अविनाशी आहे, जे अव्यक्त आहे, जे अचिंत्य आहे, जे अधिष्ठानभूत अशा तत्वाशी एकरूप झालेले आहे, असे गुरु म्हणून सद्गुरु. समर्थांनी गुरु आणि सद्गुरु हा विषय खूप मोठा होऊ शकतो. इतकं मोठा आपल्याला व्यापक बोलायला आणि ऐकायला वेळ नाही. पण गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये फरक करणारा समास लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये जो गुरु आहे तो गुरु पोट भरावयाची विद्या ते म्हणून नये सद्विद्या असं समर्थ म्हणतात. म्हणून गुरु हे सद्गुरूंपेक्षा वेगळे असं समर्थांना सांगायचं आहे. जेव्हा सद्गुरु हा शब्द येतो तेव्हा तुमच्या समोर व्यक्ती असते. आपल्या समोर स्वामीजी होते व्यक्ती म्हणून, पण ते अविनाशी तत्वाशी एकरूप आहेत अशी आपली श्रद्धा होती. ते अविनाशी तत्वाशी एकरूप झालेले आहेत. ते मुळातून अव्यक्त बोधाशी समरस झालेले आहेत. ते सत्य स्वरूप परमात्म्याशी एकरूप झालेले आहेत असे, आणि गुरु म्हणून आमच्या समोर व्यक्ती म्हणून उपस्थित आहेत असे असा अर्थ होतो. समर्थ असं म्हणतात की म्हणून सद्गुरु करावा, सद्गुरु करावे. कारण हे तत्व जे अव्यक्त अचिंत्य अक्षर अविनाशी म्हणून ओळखलं जातं, तर ते तत्व आम्हाला इंद्रिय मनबुद्धी असणाऱ्या देहवान अशा व्यक्तींना तसं समजणं अशक्यच आहे. असं असल्यामुळं आम्हाला शक्यता अशी की आम्हाला व्यक्तीही दिसावी आणि ती व्यक्ती अव्यक्ताच्या बोधातही असावी. आम्हाला व्यक्तीही दिसावी पण ती अव्यक्ती असावी. अशा प्रकारची जर व्यक्ती भेटली तर ती व्यक्ती गुरु होण्यासाठी म्हणून योग्य अशी व्यक्ती असावी. आणि त्या सत गुरूंचा सत संग हा करत राहावा असं समर्थ सांगतात. हा सत्संग देखील शब्द मोठा गमतीशीर आहे. ज्याचा संग करता येत नाही अशा सद्वस्तूचा, कारण तिचा संग करायला जर गेला तर संग करायला गेल्यावर संगी जोपर्यंत आपण आहोत आपल्याला संग देह मनबुद्धीचा, तोपर्यंत ती वस्तू सापडत नाही ही अडचण आहे. म्हणून अविनाशी वस्तूचा संग धरायला समर्थ सांगतात तो सत गुरूंच्या सान्निध्यातच केवळ शक्य आहे. म्हणून सत्संग हा एक विशिष्ट शब्द आहे आणि त्या ठिकाणी सद्गुरू असणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सद्गुरू असतात त्या ठिकाणी त्यांचा संघ म्हणून सत्संग हा घडू शकतो. साधकाचा संघ, सज्जनांचा संघ हा देखील चांगला, पण सत्संग हा विलक्षण वेगळा असा शब्द आहे. समर्थ असं म्हणतात की म्हणून सद्गुरु करावा, सत्संग शोधून धरावा, तत्व विचार विवरावा अंतर्यामी. आणि जर सद्गुरू काही करत असतील तर सद्गुरू तत्व विचार सांगत असतात. तत्व विचार हाही एक विशिष्ट शब्द आहे. तत्व पदार्थ शोधन, ते परमात्म तत्व तू आहेस असं सांगणारा तत्व विचार, यदा सौम्य एकेन मृत पिंडेन सर्व मृण्मयम विज्ञातम स्यात् वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. श्वेतकेतूला उद्दालक महामुनींनी जसा एक माती जाणली असताना, यदा सौम्य एकेन मृत पिंडेन सर्व मृण्मयम जिज्ञासम त्यात सर्व प्रकारची माती जाणली जाते. वाचारंभणम विकार नामधेयम मग त्या मातीला कधी माठ म्हणत कधी रांदण म्हणत कधी गाडग मडक म्हणत तर तो वाचारंभणम विकार त्या मातीला विशिष्ट विकार प्राप्त झाल्यामुळं ओळखलं जाणारं असं नामधेयम मृत्तिका इतकेव सत्यम. पण त्याच्या आत असणारी मृत्तिका हीच एक जशी सत्य असावी तसं सत एव सौम्य इदम अग्रे आसी एकमेवाद्वितीयम एकमेवाद्वितीय असं एक सत्तत्व या विश्वाच्या जगताच्या प्रारंभी केवळ उपस्थित होत त्याच्याशिवाय वेगळं काहीही नव्हतं. हे जे सत्तत्व आहे त्यालाच तत्व असं म्हणण्याचं प्रघात आहे. ते एकमेवाद्वितीय होतं. कधीही जेव्हा तत्व म्हटलं जातं तेव्हा फार थोडी गोष्ट असते आणि विस्तार मात्र खूप असतो. तुम्ही कुठलंही शास्त्र शिकायला जा त्या शास्त्राची म्हणजे अर्थशास्त्राचं मूल तत्व व्यापारशास्त्राचं मूल तत्व काहीही तुम्ही जर शिकायला गेलात तर आधी या शास्त्राचं मूल तत्व शिकायला लागतं आणि ते फार थोडं असतं. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे तर अकाउंटन्सीचं मूल तत्व फक्त तीन प्रकारांनी सांगितलं जातं तीन एंट्री आणि मग त्याच्यावर पुष्कळ मोठं शास्त्र निर्माण होत. तसं या जगताच्या सर्वात अखेरीला की ज्याच्या खाली जाता येत नाही ज्याचं विभाजन होऊ शकत नाही असं एकच तत्व उपस्थित होतं ते म्हणजे सत्तत्व. तत्व विवरण या शब्दामध्ये त्या तत्वाबद्दल जे शांत स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे त्या तत्वाबद्दल सांगितलं जातं. समर्थ म्हणतात की म्हणून सद्गुरु करावा सत्संग सद्गुरूंचा संग तो सत्संग बाकीच्यांचा संघ हाही उपकारकच असतो. साधकाचा संघ हा उपकारच असतो. संतांचा संघ हा उपकारकच असतो. पण संतांमध्ये देखील जर सद्गुरू असतील तर सद्गुरूंचा संघ हा जास्त उपकारक असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु हा संत कोळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा असं म्हटलेलं आहे. बाकी सगळे संत खूप मोठे असू शकतील गुरु पण माझे गुरु हे संत कोळीचा राजा असं ज्ञानेश्वर महाराज मात्र तो सगळीकडे असेल पण माझ्या आईचा मला उपयोग. तसे माझे जे गुरु आहेत तर ते गुरु हे संत कोळीचे राजे आहेत अशा पद्धतीने गुरूंकडे पाहावं. गुरु वीण देव दुजा पाहता नाही श्री लोकी आणि जे गुरु आहेत त्यांच्यापेक्षा वेगळे कोणी देव म्हणून उपस्थितच नाही इतक्या टोकाला जाऊन ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या सत्संगामध्ये सद्गुरु जर काही करत असतील तर तत्व विवरण करतात. तू कोण मी कोण हे जगत काय आहे परमात्मा काय आहे माझा जगताचा आणि परमात्म्याचा संबंध काय आहे परमात्म्याचं लक्षण काय माझं म्हणजे जीवाचं लक्षण काय जीव आणि परमात्मा एक कसा या संबंधीचं बोलणं म्हणजे तत्व विवरण. सद्गुरुविण ज्ञान काही सर्वथा होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. आणि हे जे ज्ञान आहे विशिष्ट ज्ञान आत्मज्ञान तर ते सद्गुरूंशिवाय कदापिही होणार नाही. सद्गुरूंच्या विरहित ज्ञान प्राप्ती स्वरूपानंदांनी म्हटलंय कशाची हवा कशाची हवी तो संतांची मध्यस्थी आम्ही आत्मस्थिती स्वये गाठू. ते म्हणतात की असं बोलू नका नसत्या अभिमानाच्या भानगडीत पडाल अहंकाराच्या भानगडीत पडाल आपल्या हातांनी आपल्या शक्तीने हे होणं नाही. ज्ञान विरहित जे केले ते जन्माची मूळ झाले म्हणून सद्गुरूची पावले सदृढ करावी. म्हणून समर्थ असं सांगतात की सद्गुरूंची पावलं ही सदृढ धरावी ज्ञानविरहित जे जे करणं आहे ते सगळं करणं. जन्माला पुढच्या जन्माला कारण असं ठरतं. ज्ञानविरहित आपण काय काय करतो आपण आज आत्मस्वरूप आहोत अशा अखंड चिंतनाकडे म्हणत आपण आत्मस्वरूप आहोत त्याची ध्यानामध्ये प्रचिती घेणं, आपण आत्मस्वरूप आहोत याचं नामस्मरणाच्या अंगाने भान राखणं, याच्या विपरीत याच्या विरहित जे जे आपण करतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या विचाराच्या फेरीत जे जे आपण करतो ते सर्व समर्था असं म्हणतात की आपल्या पुढच्या जन्मासाठी म्हणून मूळ आहे. आपण संसार जितका सत्य मानू पुढच्या जन्मी पुढचा जन्म निश्चित, संसारातली सुख दुःख जेवढी सत्य मानू पुढचा जन्म निश्चित, ज्ञान विरहित जे जे म्हणून करू. म्हणून की म्हणून सद्गुरूंची पावले सद्रुप करावी, म्हणून सद्गुरूंची पावलं ही अतिशय पक्की धरावी, सद्गुरूंना शरण जावं. व्यक्तीला मी प्रथम स्वामीजींकडे गेलो आणि जेव्हा माझ्या मित्रांनी तो मला घेऊन गेला होता, ते खुर्चीत बसलेले होते दुकानामध्ये आणि खाली पाय सोडून बसलेले होते, आणि जेव्हा निरोप घेण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी आपले दोन्ही पुढे टेकवले आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मी माझ्या तेव्हापर्यंतच्या आयुष्यात 19 वर्षांचा होतो असा कोणी कोणाला नमस्कार केलेला पाहिला नव्हता. आई वडिलांना देखील वाकून नमस्कार केलेला मी पाहिलेला होता. मला मोठं आश्चर्य वाटलं की एखाद्या व्यक्तीला असा नमस्कार करता येतो, कोणीतरी करतो. आणि पाठोपाठ माझी बाई आहे. मला फार विचार करायच्या आधी मीही गुंठे टेकवले. मला त्यांची सुकुमार गोरी अशी पावलं दिसायला लागली. आणि कसला विचार न करता मीही त्यांच्या पायावर प्रथम माझे लोक टेकवलं. खरंच मला खूप समाधान वाटलं. समर्थ असं म्हणतात की सद्गुरूंची पावलं सदृढ धरावी. सद्गुरूंना जन्म निर्भय, सद्गुरु देणं दुःख सकळ, सद्गुरु देणं तळमळ जाणार नाही, सद्गुरूचे अभयं करे प्रकट होई जे ईश्वर, संसार दुःखे अपारे नातोली जाती. स्वामीजी असं म्हणत असत की तुम्हाला आता हे मिळतंय तर ते लुटा, हे दिवस परत येणार नाही. आठवत का स्वामीजी असं म्हणत असत की हे दिवस परत येणार नाही. आत्ता तुमचं किती भाग्य आहे ते तुम्हाला करणार नाही. आत्ता तुम्ही एक घ्या लुटा असं म्हणत असत. मी एक गोष्ट वाचलेली होती की ती यात्रेकरू वाळवंटातून यात्रेकरता म्हणून चालले होते. कुठं त्यांना जायचं होतं? एका दर्ग्यात किंवा मशिदीत. आणि ते मोठ्या भक्तिभावाने चाललेले होते. वाटेनी जाता जाता दिवसा उन्हाचा फार कडाका, एवढ्या कडाक्यामधून चालणं कठीण म्हणून ते विश्रांती घेत असत. आणि रात्री ते चालत असत. तितका रस्ता जास्त कापता येईल तितका रात्री ते कापत असत. रात्री त्यांचा प्रवास घडत असे. अमावस्येची रात्र होती. ते सगळे चाललेले होते तर मोठे मोठे दगड हुंडे अचानक रेतीच्या प्रदेशात त्यांना लागले. आणि या दगड हुंड्यातून जात असताना आकाशवाणी झाली असं मी वाचलं. आकाशवाणी झाली की थांबा खाली वाका आणि जे दगड गोटे खाली मिळतील ते तुमच्या खिशांमध्ये पिशव्यांमध्ये धरून घ्या आणि परत प्रवासाला लागा. वेगाने जितकं दूर जाता येईल तितकं दूर जा. सकाळपर्यंत तुम्ही बरेच दूर गेलेले असले पाहिजे. आणि आकाशवाणीमध्ये त्यांनी ऐकलं की सकाळी तुम्ही आनंद आला आणि त्याच्यानंतर तुम्ही दुःखी दुःखी व्हाल. ही सगळी मंडळी खाली वाकली तिथेही आणि ते सगळे उठंबे त्यांनी आपल्या खिशात भरून घेतले, खिशांमध्ये भरून घेतले आणि जितक्या वेगाने शक्य होईल तितकं आकाशवाणी ऐकल्यामुळं ते त्या प्रदेशातून खूप लांब निघून गेले. सकाळी दिवस उजाडल्यानंतर त्यांनी पाहिलं तर ते जड जवाहीर माणिक मोती हिरे असे त्यांच्या खिशांमध्ये आणि पिशव्यांमध्ये त्यांना दिसले. त्यांना खूप आनंद झाला आणि पाठोपाठ आपण एवढंच आणू शकलो म्हणून दुःखही झालं. आपल्याला एवढंच आणता आलं असं त्यांना दुःख झालं. तसं समर्थ असं म्हणतात की सद्गुरूंच्या शिवाय जन्म निर्फळ आहे, सद्गुरूंच्या शिवाय सगळं दुःख आहे, सद्गुरूंच्या शिवाय तळमळ जाणार नाही. सद्गुरूचे अभयन करे प्रगट होईजे ईश्वर ईश्वरे. सद्गुरूंनी अभय हस्त दाखवला की ईश्वर प्रगट होतो असं समर्थ म्हणतात. संसार दुःखे अपारे मातोरी जाती. आणि मग सद्गुरू कोण याच्याबद्दल समर्थ सांगायला सुरुवात करतात. आपण ज्या कर्माने विषय घेणार आहोत मी तुम्हाला सांगितलं तशा क्रमाने आपण पुढे चाललेले आहोत. सद्गुरू कोण हे देखील समजलं पाहिजे. असद्गुरूंचं समर्थांनी बरंच वर्णन केलेलं आहे, ते वर्णन आपण घेत नाहीयो. जे करामती करीती अनेक प्रकारच्या करामती दाखवतात, तोडगे सांगतात, मंत्र सांगतात, गंडे दोरे देतात, तर त्यांना समर्थ सद्गुरू म्हणत नाही. सद्गुरू म्हणतात जो ब्रह्मज्ञान समर्थ म्हणतात जो ब्रह्मज्ञान उपदेशी. समर्थांची लक्षणं सांगताना जे ब्रह्मज्ञानाबद्दल उपदेश करतात. अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता करे. सद्गुरू लक्षणं समर्थ सांगतात. बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरू जाणावा. भव व्याघ्रे घालून उडी गोवर्थास तडा तोडी केली देखुनी शीघ्र सोडी तो सद्गुरू जाणावा. प्राणी माया जाळी पडिले संसार दुःखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांधी करी तेथे उडी घालोनी तारी तो सद्गुरू जाणावा. गर्भवास अति साकळी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊनी शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. फोडून शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निज सार तोची गुरु माहेर अनाथांचे. जीव एक देशी बापुडे तयाची ब्रह्मची कळी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे. जे वेदांचे अभ्यंतरी ते काही अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार होणे. वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोच एक गुरु राव ऐक्य रूपे. सद्गुरूंची बरीच लक्षणं समर्थांनी याच्या पुढे एका पाठोपाठ एक सांगितली. सद्गुरू करत असताना किंवा सद्गुरू कोण हे समजत असताना सद्गुरू कोणाला म्हणतात हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आवश्यक ते समजावं असं समर्थांना वाटलं. कोणालाही गुरु म्हणून तुम्ही भजू नये याची समर्थांनी दक्षता घेतली. समर्थांचा एकूण जो रोकडा परमार्थ होता, समर्थांचा एकूण जो प्रकृती धर्म आणि स्वभाव त्यांच्या वाङ्मयामध्ये दिसतो त्या प्रकारांनी समर्थांनी सद्गुरूंबद्दल अतिशय थेट असं मार्गदर्शन केलं. समर्थांची भाषा देखील जराशी रांगडी आहे. ज्ञानेश्वर महाराज हीच भाषा फार गोड गोड शब्दांमध्ये सांगली. जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना. लोक हिला वया समुद्रातू आई के गा आर्त बंधु निरंतर कारुण्य सिंधु कसे शब्द आहेत बघा. विशद विद्या वधू वल्लभाजी तू जया प्रती लपसी तया विश्व हे काहीची प्रकट तरी करीसी आघवेची तू की पुढिलांची दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंधू निसते परी नवल लाघव तुझे जे आपण ते चोरे जी तूची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपे आप लाघवी अनमो तुझ. ज्ञानेश्वर महाराज फार दोन असे सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जय जय आचार्य हे आचार्य तुमचा जय जयकार असतो. अर्थात सद्गुरु हे आचार्य असले पाहिजेत असा दुसरा अर्थ याच्यातून प्रसिद्ध होतो. समस्त सुरवर्या तुम्ही समस्त सुरगणांमध्ये सुरवर्य आहात तुम्ही देववर आहात. अर्थात सद्गुरु हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ असा भाव तुमच्या अंतर्यामी असला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण ते आपल्याला काही सांगतायत असं वाटतच नाही कारण आपल्याला कोणी शिकवण्याची अशी गरज आहे की कधीतरी आपला कान धरावा. आमचे गुरुजी होते ते तर हात धरायचे. त्यांनी हात धरला की फार भीती वाटायची. त्यांची अंगठी कशी करायची सोन्याची अंगठी होती त्यांच्या हातात तर ती अंगठी अशी थोडी त्याचं जे वरचं काय थोडासा खडा किंवा काय जो भाग होता तो असा चिंता करून खाली घ्यायचा. चिंता करून आधी हात धरायच्या आधी ते असा तो खडा खाली करायचा मग हात पकडायचे मग म्हणायचे की तुला काय विचारलं तर मग असं खाली करायचं तर आपल्याला वाटायचं की हे खाली मारतात तर वर एक खट्टा वाटत. हे जे गुरुजी आहेत या गुरुजींना तुम्ही जन्मभर विसरू नाही शकत. यांनी आपल्यावर फार उपकार केलेला असतो. ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकून कधीकधी सद्गुरु हे आचार्य असले पाहिजेत समस्त सुरवर्य असले पाहिजेत असं ज्ञानेश्वर महाराज कुठेतरी आपल्याला शिकवतायत हे कळत नाही. पण समर्थ म्हणतात भव व्याघ्रे घालून उडी गोवत्थास तडा तोडी केली देखोनी शीघ्र तोडी तो सद्गुरु जाणारा. भवरूपी व्याघ्रांनी वाघांनी गो आणि वत्स यांच्यामध्ये तडातोडी केली गाय आणि वासरू यांची फारकत केली एकमेकांपासून हे पाहून जे उडी घालतात आणि त्या भव व्याघ्राचा नाश करतात ते सद्गुरु जाणार. ही भाषा आपल्याला जरा समजते. बिघडले देव आणि भक्त देव आणि भक्त एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. मी भक्त आहे पण देवापासून वेगळा आहे असं समजतो. देव देवाच्या जागी भक्त भक्ताच्या जागी असं मी समजतो. जीव शिवपणे द्वैत शिव आणि जीव हे एकमेकांपासून वेगळे आहेत असं मी समजतो. तया देव भक्ता एकांत तरी तो सद्गुरु जाणारा हे जास्त समजतं. पण जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी तिधलिया नुकी ताही ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होई. त्या मनाने फार गोड फार सारस्वत शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समर्थ म्हणतात तो ब्रह्मज्ञान उपदेशी. सद्गुरु जर असतील तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारे असले पाहिजेत तर सद्गुरु. सद्गुरु तुम्हाला ब्रह्मज्ञानाखेरीज दुसरं काही सांगणारे नसले पाहिजेत कारण ब्रह्मज्ञानाखेरीज दुसरे सांगणारे पुष्कळ तुम्हाला भेटतील. याविषयी सांगणारेच कोणी भेटणार नाही. ब्रह्मज्ञानाखेरीज सर्व सांगणारे आणि गुरु म्हणून तुमच्या समोर येणारे त्यांना तुम्ही गुरु करू नये म्हणून समर्थ सांगताय. भगवे कपडे घालतील पण ब्रह्मज्ञानाखेरीज दुसरं काहीतरी सांगतील तर ते गुरु नसतील असं समर्थांना निश्चित समजायचं. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधार निरती आपल्यापाशी आपण देह देहाहंतेनी असू तर देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी विवेके तया वस्तूची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तेची शोधित जावे असं जे ठाकून सांगितलं ते सद्गुरु असं समर्थांना सांगायचं जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता करी सद्गुरूंनी युक्ती सांगितली पाहिजे की जीव कोणत्या न्यायाने परमात्मा होऊ शकतो तुका म्हणे जीवी शिव हाची तेथीचा अनुभव जीव हा मुळातच शिवस्वरूप आहे तो शिवस्वरूप कसा होईल हे ते सांगतात युक्तीच्या खुणा सांगतात ते सद्गुरु असं समर्थ म्हणतात असं असल्यामुळं समर्थ हे सद्गुरूंच्या बाबत आणि सद्गुरु लक्षणं सांगण्याच्या बाबत अतिशय जागरूकपणाने समर्थ असं म्हणतात की गर्भवास अति साकळी इच्छा बंधनाची वेळी ज्ञान देखून शीघ्र चोरी तो सद्गुरु स्वामी सद्गुरु हे करुणामय असले पाहिजे सद्गुरूंनी मोठ्या अनुकंपेने तुम्हाला सांगितलं पाहिजे सद्गुरूंनी तुमच्या आत असणाऱ्या चैतन्याकडे बघून तुम्हाला उपदेश केला पाहिजे तुम्ही जरी जाणत नसलात की तुम्ही परमात्मा स्वरूप आहात तरी सद्गुरू शत्रूंच्या दृष्टीतून जाणतात की तुम्ही परमात्मा स्वरूप आहात ज्या न्यायाने ते आपल्या अंतर्यामी परमात्मा ओळखतात त्याच न्यायाने तुम्ही देखील तुमच्या अंतर्यामी परमात्मा स्वरूप आहात असं त्यांनी पाहिलेलं असतं तर जो उपदेश करतात तो तुमच्याकडे पाहून नाही तुमच्या चैतन्याकडे पाहून ते उपदेश करतात सद्गुरूंनी एकदा उपदेश केला की आज इतका जाऊन खसतो तुम्ही जन्मभर सद्गुरूंना विसरू शकत नाही तुम्ही जन्मभर सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश विसरू शकत नाही तुम्हाला किती शिक्षक होऊन गेले त्यांनी काय काय सांगितलं त्या सगळ्या शिक्षकांचं तुम्ही कदाचित विसरा पण सद्गुरूंचं विसरू शकत नाही त्याचं कारण सद्गुरूंनी तुमच्या आत असणाऱ्या शिवस्वरूप जीवाला जो जीवबोधानी पण वस्तुत शिवस्वरूप आहे त्याला शिवस्वरूप पाहून उपदेश केलेला असतो तुमच्या अंतर्यामी ज्ञानाचा स्फुलिंग त्यांनी पेटवलेला असतो म्हणून सद्गुरूंचं वर्णन शास्त्र देखील गुरुगीता देखील ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती असं करते द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि ब्रह्मानंद याचा अर्थ जे ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत असे ते स्वतः ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहे ब्रह्मानंदामध्ये निमग्न म्हणजे अविनाशी अशा चैतन्याच्या शिवरूपाच्या ठिकाणी जे एकरूप झालेले आहेत असे ज्या ठिकाणी द्वैताची भाषा नाही आणि द्वैतात भयम द्वैत असेल तर भय असेल अद्वैतामध्ये भय नाही अद्वैतामध्ये शांती आहे अद्वैतामध्ये निवांतपणा आहे अद्वैतामध्ये निर्भयता आहे आनंद आहे अशा आनंदामध्ये ते निमग्न आहेत असे आणि मोठ्या करुणेनी ते तुम्हाला उपदेश करतात त्यांच्या ठिकाणी उपदेश करण्याची तळमळ असते म्हणून संत आणि गुरु यांच्यामध्ये देखील सद्गुरु यांच्यामध्ये देखील शास्त्रांनी फरक केला प्रत्येक शास्त्र सद्गुरु म्हणून काम करत नाही जे सद्गुरु म्हणून काम करतात संत म्हणजे जो शाश्वताच्या बोधावर आला तो संत समर्थांच्या भाषेत आणि सद्गुरु मगाशी वर्णन केल्याप्रमाणे सच्ची एकरूप झालेले असे जो जाणेला भगवंत तया नाव बोलिते संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी, पण ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर ते करतात. पण सद्गुरु हे तुमच्याबाबत ते करायला समर्थ असतात. सद्गुरूंची जी शक्ती सांगितलेली आहे त्याच्यात प्रबोध शक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी सांगितलेली आहे. जेणे बहुतांश धडे भक्ती तेने जाणारी प्रबोध शक्ती असं समर्थ म्हणतात. आणि ती प्रबोध शक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी असते आणि त्या प्रबोध शक्तीच्या योगाने सद्गुरु उपदेश करत असतात. म्हणून सद्गुरु मोठ्या कणनेनी संपन्न असे असतात. सद्गुरूंच्या अंतरयामी तुमच्याकरता क्षमा असते, करुणा असते. सद्गुरूंच्या अंतरयामी तुमच्या बाबत एकरूपत्व असत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जगेचे जुनाट सोयरिक, जगाशी जणू जुनाट सोयरिक, फार फार जुनी ओळख, असे सद्गुरु तुमच्या समोर पेश होतात. जेव्हा सद्गुरु तुमच्याकडे पाहतात प्रथम, तेव्हा त्यावेळेला त्यांचा आणि आपला फार फार जुना पुरातन ऋणानुबंध आहे असं तुम्हालाही वाटतं, कारण त्याच बोधाने ते तुमच्याकडे पाहत असतात. म्हणून समर्थ असं म्हणतात की जे वेदांचे अभ्यंतरी ते काढूनही अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. फार प्रेमाने वेदांच्या अभ्यंतरी साठवलेलं ज्ञान मोठं नेमकं मोठके गुरुमुखे उदयितच दिसे असं ते अपत्याला जसं छोटे छोटे घास माऊली भरवते, शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने ते सद्गुरु. वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव, तोच एक गुरुराव ऐक्य रूपे संदेह निशेष जाळी. जर सद्गुरु काय करत असतील तर निशेष संदेह नाहीसे करतात. स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेद विरहित टवाळी करूची नेहमी. समर्थांनी सद्गुरूंबद्दल जे सांगितलं ते पाहण्यासारखं आहे. सद्गुरू म्हणजे कोणता उपदेश करतात त्यांना सद्गुरू म्हणायचं हे समर्थांनी सांगितलं. दुसरं म्हणजे सद्गुरूंच्या वर्तनाचं चिन्ह समर्थांनी सांगितलं. तिसरं म्हणजे सद्गुरू जो उपकार करतात शिष्यावर तो समर्थांनी सांगितला. आणि चौथं म्हणजे या कारणाकरता कशा प्रकारे गुरुभक्ती करावी हे समर्थांनी सांगितलं. सद्गुरूंच्या वर्तनाचं लक्षण सांगत असताना समर्थांनी स्वधर्म मोठ्या आदराने आचरणारे असे सद्गुरु असावेत असं सांगितलं. कारण तुम्हाला देखील स्वधर्म कर्म आणि कर्तव्य कर्माच्या आचरणाची प्रेरणा ते स्वतः स्वधर्म आचरत असताना आणि आचरत असल्यामुळे मिळते. ते जर स्वधर्माचं प्रतिपालन करत नसतील तर शिष्य देखील करणार नाही असं असल्यामुळं समर्थांच्या दृष्टीने जे सद्गुरु आहेत आणि तीच दृष्टी आपण स्वीकारावी ते सर्वात योग्य. तर स्वधर्म हे स्वधर्म आचरणारे असे सद्गुरु असावेत असं समर्थ म्हणतात. वेदविरहित टवाळी करूच नये. आणि वेदविरहित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना समर्थ टवाळी असं म्हणतात. त्या गोष्टी बोलणारे कधी सद्गुरु असू शकत नाही. अर्थात सद्गुरु जे वेदांनी सांगितलं अथवा शास्त्रांनी सांगितलं तेच प्रतिपादन करणारे असतात. अजून समर्थांनी सद्गुरूंच्या वर्तनाची लक्षणं जी सांगितली त्याच्यामध्ये जो कोणी ज्ञान होती संपूर्ण अविद्याखेरी जो कोणी ज्ञानाचा बोध करतो ज्ञानाचा उपदेश करतो अविद्या मुळापासून काढून टाकतो शिष्याच्या ठिकाणी असणारी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. आणि शिष्याला केवळ तूच परमात्म स्वरूप आहेस असं सांगून जे थांबत नाही हे प्राप्त होण्यासाठी म्हणून इंद्रिय दमन आवश्यक आहे असं सांगतात. शिष्याचं न लविती साधन न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणून इंद्रिय दमनासकट जे ज्ञान आणि साधना सांगतात त्यांना समर्थ सद्गुरु म्हणून जाणावं असं सांगतात. बाणे तिहींची खूण तोची गुरु सुलक्षण, गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती या तिन्ही प्रचिती ज्यांच्या ठिकाणी आहेत ते सद्गुरु. ज्यांच्या ठिकाणी केवळ शास्त्र प्रचिती आहे, शास्त्र सांगतात म्हणून असावा, शास्त्रांवर विलक्षण श्रद्धा असावी, प्रेम असावं, पण शास्त्रांची जी प्रचिती आहे ती प्रचिती आणि आपल्या गुरूंची प्रचिती आहे ती आणि स्वतःची प्रचिती ही ज्यांच्या ठिकाणी एकच झालेली आहे ते सद्गुरु असं समर्थ सांगतात. तेथेची रिधावे शरण अत्याधर मुमुक्षे म्हणून निकामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू तोची सद्गुरु, पैल पारू पावही भवाचा मुख्य सद्गुरूचे लक्षण. आधी पाहिजे मन ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, आधी त्याला स्वतःला विमळ ज्ञान पाहिजे. तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रंगलेला पाहिजे आणि या ज्ञानाचा निश्चय त्याच्या वर्तनामध्ये पाहिजे. ज्ञानाचा निश्चय वर्तनाच्या ठिकाणी असणं, ज्ञान मुखाने बोलणं ही एक गोष्ट आहे आणि ज्ञानाचा निश्चय त्याच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात, दृष्टिक्षेपात सर्वत्र असणं ही अजून महत्वाची गरजेची गोष्ट आहे. समर्थ असं म्हणतात की याही वरी वैराग्य प्रबळ, सद्गुरु असतील तर त्यांच्या ठिकाणी वैराग्य हे अत्यंत प्रबळ असलं पाहिजे. भक्ती उदास केवळ स्वरूप, विशेष आचार्य निर्मळ स्वधर्म विषयी, याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. एवढ्या मी घेतलं आहे. आधी जे निरूपण केलेलं आहे त्या निरूपणामुळं, त्या निरूपणाच्या अंतर्गत या उभ्यांचं निरूपण आपोआप आलं आणि वेळही संपत आली. पावणे सातला मी प्रवचनाला सुरुवात केली, पावणे आठ वाजलेले आहे. समर्थ अतिशय महत्वाची अजून एक गोष्ट सांगतात. जेथे सारासार विचार तेथे होये जगोद्धार, नवविधा भक्तीचा आधार बहुत जनांची, म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन, श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत नव ही विधा पद्धती ही भक्ती जिथं साधना म्हणून सांगितलेली आहे हे सद्गुरूचे लक्षण श्रोती ओळखावे. एवं गुण विशिष्ट असतील तर सद्गुरू, आणि असे सद्गुरु मिळावे अशा सद्गुरूंकडून उपदेश घ्यावा. समर्थ म्हणतात म्हणून ज्ञाता ओळखावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त अशा प्रकारचा ज्ञाता ओळखावा, त्याचा अनुग्रह घ्यावा. सर्वात शेवटी समर्थ असं म्हणतात की म्हणून ज्ञान काय काय गोष्टी पाहिजे. सद्गुरूंच्या ठिकाणी स्वतःचं ज्ञान पाहिजे, ज्या ज्ञानात ते रमलेले आहेत असे. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन. आता आम्हाला साधनांची गरज नाही, लोक तुम्ही साधना करा, तेवढ्या वेळात आम्ही थोड्या वेळात कॉफी घेऊन येतो असे सद्गुरु असू नाही शकत. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा कथेमध्ये रमलेले असले पाहिजेत. नुसतं राम म्हटलं तरी त्यांचे डोळे पाहावले पाहिजेत. नुसतं कृष्ण असं म्हटलं कृष्णाच्या कथेने त्यांच्या डोळे पाहावले पाहिजेत. ते कथेमध्ये रुची घेणारे पाहिजेत. निरूपण श्रवण मनन. समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण कथा या नावं कीर्तन, सगुण कथा आणि अद्वैत निरूपण या दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी पाहिजे. तो सगुणाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम धरणारा असा पाहिजे आणि अद्वैत निरूपणाच्या वेळेला अगाध वक्ता पाहिजे. असं जर असेल आणि अद्वैत निरूपण त्यांनी आपल्या अंतर्यामी खूप विवरलं असलं पाहिजे असं असेल तर ते सद्गुरू. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा सद्गुरू असतील तरी ते नियमित श्रवण करणारे असले पाहिजेत, ते मनन करणारे असले पाहिजेत, ते नीतीने चालणारे असले पाहिजेत आणि एकूण समाजामध्ये त्यांचं जीवन, त्यांचं वर्तन हे मर्यादशीलच दिसलं पाहिजे. एका योग्य मर्यादेने ते स्वतःला नेहमी बांधलेले, बांधून घेतलेले असेच असले पाहिजेत. अशा एवढ्या गोष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी असल्या पाहिजेत असं समर्थ सांगतात. यामध्ये एक उणे असे तरी ते विलक्षण दिसे, लक्षण विपरीत, लक्षण विरहित असं ते दिसे. म्हणून सर्वही दिलसे सद्गुरूपाशी. म्हणून या सर्व गोष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी पाहिजेत. नाना सत्येचे गुण याही वरी कृपाळपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीचे श्लोकी. नाना सद्विद्या ही लक्षणं त्यांच्या ठिकाणी पाहिजेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन, त्याच्याही पुढे जाऊन ते कृपाळू पाहिजे. कृपा भगवंत करत असतो पण भगवंताकडे सर्वांच्या कृपेची प्रार्थना करणारे ते असले पाहिजे. ते स्वतः कृपाळू आहेत याचा अर्थ मी कृपा करतो असा अभिनिवेश त्यांच्या ठिकाणी नसला पाहिजे. तर कृपा करणारा जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तो सर्वांवर कृपा करो, तो सर्वांची काळजी वाहो, तो सर्वांचं भलं करो अशा प्रकारचा आशीर्वाद देण्याची कृपाळूपण त्यांच्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा गोष्टी सद्गुरूंच्या ठिकाणी असल्या पाहिजे. आपण आज असं पाहिलं की सद्गुरूंची आवश्यकता काय आणि सद्गुरूंची लक्षणं काय, पुढच्या वेळेला उद्या सद्गुरू वचन काय, सद्गुरू उपदेश काय करतात, सद्गुरू जो उपदेश करतात तो महावाक्य उपदेशच कसा असतो, या गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या आपण पाहू. आज मी तुम्हाला प्रारंभी सांगितलं तशा प्रकारे हा विषय विकसित होत जाणार आहे. त्याच्या नंतर महावाक्य उपदेश केल्यानंतर सद्गुरू साधनं काय सांगतात ते आपण पाहणार आहोत आणि सद्गुरूंनी सांगितलेली जी साधनं आहेत ती साधना मुख्यतः ध्यानाची साधना आणि नवविधा भक्ती जर बोलायची झाली तर मला इथं मुक्काम ठोकूनच राहायला लागेल. मग बरेच दिवस चालेल हे सगळं. मी नवविधा भक्ती सांगायला पुण्यात सुरुवात केली आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे 8 वर्षांपूर्वी श्रवण हा शब्द मी उच्चारला आणि रविवारी प्रवचन करायला सुरुवात केली. आता आत्मनिवेदन भक्तीपर्यंत गाडा आलेला आहे. तर मग कोणी माझ्याशी कल्पना मी इथं गेली, हे 14 वर्ष आहे बरं का मी नागपूरला येतोय त्याचं, तर मग पुढे 14 वर्ष इथं तयारपूर्वक करायला लागेल. पण निदान ध्यानाची साधना जी समर्थांनी सांगितलेली आहे ती परिपूर्णतेने पाहून रविवारपर्यंत हा विषय घाई करून नाही संपवायचा, पण एका योग्य वेगाने आपण हा विषय पाहू की जेणेकरून समर्थांनी सांगितलेलं सद्गुरू लक्षण, महावाक्य, सद्गुरू वचन, सद्गुरूंचा उपदेश, ध्यानाची प्रक्रिया, ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये साक्षीत्वाचं महत्व, संघ त्याग, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या ऐकण्यात याव्यात आणि हळूहळू पक्क्या व्हाव्यात अशा विचाराने मी इथं हा विचार, हा समर्थांनी मांडलेला विचार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. Thank you.